भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चात्युक्तो देहेस्मिन् पुरुषः परः। 13व्या अध्यायातला 22वा श्लोक। उपद्रष्टा म्हणजे सर्व साक्षी, साक्षी अनुमंता अनुमोदन देणारा, भर्ता भरण पोषण करणारा, भोक्ता म्हणजे भोगणारा, महेश्वरः म्हणजे ईश्वराचा ही ईश्वर, महान ईश्वर, परमात्मा इति च अपि युक्तो आणि तोच परमात्मा देखील म्हटला जातो, तोच परमात्मा म्हणूनही ओळखला जातो। देहेस्मिन पुरुषः परः, या देहामध्ये असणारा म्हणजे प्रकृतीच्या आत असणारा हा जो पुरुष आहे, हा पुरुष पण देहाच्या पलीकडचा, देहात असून देखील देहाच्या पलीकडचा असा हा पुरुष, हा उपद्रष्टा सर्वसाक्षी अनुमंता अनुमोदन देणारा, भरता भरण पोषण करणारा, भोक्ता भोगणारा, महेश्वर हा ईश्वराचाही ईश्वर असा आणि परमात्मा अशा नावांनी ओळखला जातो, असा हा श्लोक आहे। या 13व्या अध्यायामध्ये जेव्हा प्रकृती पुरुष विचार सुरू झाला तेव्हा प्रकृती आणि पुरुष हे विवेचन कपिल महामुनींनी जसं सांख्य निवेदन केलेलं आहे, सांख्य तत्व सांगितलेलं आहे, तशीच सुरुवात भगवंतांनी केली। मात्र सांख्यशास्त्राप्रमाणे पुरुष आणि प्रकृती हे दोन्हीही अनादी असून एकमेकांपासून अत्यंत स्वतंत्र असे आहेत। तसंच प्रत्येक प्रकृतीच्या आत जे पुरुष आहेत, जो पुरुष आहे तो एकमेकांपासून वेगळा आहे। प्रत्येक देहामध्ये एक एक पुरुष नामतो आहे, अशा पद्धतीचं विवेचन कपिल महामुनींनी सांख्यशास्त्रामध्ये केलं आणि या विवेचनातला भगवंतांचा जो पहिला श्लोक आहे तो पहिला श्लोक देखील अशाच पद्धतीचा आहे की प्रकृती आणि पुरुष दोन्हीही अत्यंत अनादी आहे, यांचा प्रारंभ कधी झाला काही सांगता येत नाही, माहित नाही यांचा प्रारंभ कधी झाला। एवढंच नव्हे तर हे अनुत्पन्न आहे, कधीही हे उत्पन्न झाले असं नाही तर हे नेहमीचेच होते, सदानकदा हे होतेच होते, यांची उत्पत्ती झाली अशी असा यांच्याबद्दल प्रकार नाही। त्यामध्ये देखील प्रकृतीमुळं आपल्याला अष्टधा शरीर मिळालेलं आहे, प्रकृतीच अष्टधा झाली आणि आपल्याला शरीर मिळालेलं आहे, पंचमहाभूत मन बुद्धी आणि अहंकार असं अष्टधा शरीर हे प्रकृतीचं एक वैशिष्ट्य आहे। आणि प्रकृतीमध्ये त्रिगुण देखील नांदतात, सत्व रज तम हे त्रिगुण देखील प्रकृतीमध्ये नांदतात। पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी असं सांगितलं की सगळं कर्तृत्व हे प्रकृतीचं असतं, प्रकृतीच सगळा खेळ खेळत असते, मन बुद्धी अहंकार इंद्रिय आणि त्रिगुण यांच्या सहाय्याने सगळी कर्म होत असतात। पुरुष हा प्रकृतीपासून अत्यंत अलिप्त आणि प्रकृती पुरुषाच्या सहाय्याने केवळ व्यवहार करत असते, मात्र या व्यवहारामध्ये काही सुख दुःख निर्माण होतात, इंद्रियांच्या व्यवहारामध्ये नेहमीच सुख दुःख निर्माण होतात आणि जेव्हा सुख दुःख निर्माण होतात तेव्हा प्रकृती बरोबर राहिलेला पुरुष हा ते आपलं सुख आहे अथवा आपलं दुःख आहे अशा प्रकारे सुख दुःख भाव स्वतःवर ओढवून घेतो आणि सुख आणि दुःख हे भोगत राहतो। याचा पुढचा श्लोक असं सांगतो, या श्लोकातच ते जास्त विवरण वाटत, ते म्हणजे पुरुषाला गुणांचा संग असतो. पुरुषा संगी होऊन जातो. प्रकृतीचा संगी होतो प्रकृतीपासून खरं म्हणजे अलिप्त असणारा, पण त्रिगुणांमध्ये सापडतो. आणि त्यामुळं प्रकृतीजन्य त्रिगुणांची सुख दुःख भोगणारा असा पुरुषच असतो. आणि हा श्लोक असं सांगतो की असं सगळं असताना देखील पुरुषाची काही वैशिष्ट्यही, तो जरी अडकलेला असला तरी देखील तो उपद्रष्ट असतो, तो साक्षी असतो, तो अनुमंता असतो, अनुमोदन देणारा असतो, तो भरण पोषण करणारा असतो, भरता असतो. तोच आपण भोगतो अशा भावानी भोग भोगणारा असतो. आणि खरं म्हणजे स्वामित्वाचा जर बोध झाला तर तो ईश्वराचाही ईश्वर अशा भावामध्ये येऊ शकतो. आणि असंग संगरहित अक्षर अव्यय असा परमात्मा देखील खरं म्हणजे पुरुषच असतो. या प्रकृती पुरुष विवेचनातली खरी तोड भगवंतांनी या श्लोकापासून काढली. हा आणि याच्या पुढच्या श्लोकामध्ये हा प्रकृती पुरुष विचार संपलेला आहे. प्रकृतीच्या सोबत असलेला पुरुष आपण साक्षी आहोत असं समजल्यामुळं उपद्रष्ट आहोत. एकदा आपण साक्षी आहोत असं त्याने ठरवलं तर तो साक्षी होतो. जर त्याने ठरवलं अनुमोदन द्यायचं तर तोच अनुमंता होतो. जर त्यांनी असं ठरवलं की आपण सर्व सांभाळणारे व्हावे, आपण एखाद्या कर्मामध्ये उतरावं, तर भरण पोषण करणारा देखील तोच होतो, स्वतःवर ओढूनच घेतो. तसं सुख दुःख भोग इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगामध्ये निर्माण होणारे सुखाचे आणि दुःखाचे भोग याचा भोगता देखील ठरवलं तर तोच होऊन जातो. अशा प्रकारे तो संसारात गुंतून जातो. तो ठरवतो आणि गुंतून जातो. तो ठरवतो आपण साक्षी असावं, तो साक्षी राहतो. त्याच्या ठरवण्यावरच सगळं आहे. आणि जो जर तो ठरवेल आणि स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेईल तर तो ईश्वराचा देखील ईश्वर होतो. हे सामर्थ्य पुरुषाच्या ठिकाणी आहे. आणि खरं म्हणजे तोच परमात्मा जर बोध झाला तर तोच परमात्मा होऊन जातो. हा परमात्मा हा जो शब्द आहे आणि ईश्वर हा शब्द आहे, हा सांख्य मुनींच्या सांख्य योगामध्ये सांख्य दर्शनामध्ये नाही. सांख्य दर्शन हे परमात्मा न मानणार असं आहे, ईश्वर देखील न मानणार असं आहे. संख्या मोजून पुरुष आणि प्रकृती आणि प्रकृती विशिष्ट संख्येच्या गुणांनी युक्त अशा प्रकारे एक उपपत्ती सांख्य महामुनींनी कपिल महामुनींनी मांडली. जर तोच ठरवेल, जर तोच तशी भावना करेल तर आपण परमात्मा आहोत हा बोध देखील तो मिळू शकतो. सर्व व्यापी म्हणजे सर्वत्र भरून राहिलेला, एकाच वेळेला सर्व ठिकाणी असणारा, सर्वांतरयामी म्हणजे प्रत्येकाच्या अंतरयामी असणारा. या ठिकाणी कपिलांच्या म्हणण्याला छेद जातो. या ठिकाणी सांख्य शास्त्र आणि वेदांत शास्त्र यांची मिळणी होते. भगवंत हे समन्वयवादीच आहेत. भगवंतांनी सांगितलं पण व्यासांनी देखील भगवंतांनी जे मत सांगितलं तर ते मत अतिशय उत्तम रीतीने भगवद्गीतेमध्ये लिहून ठेवलं. म्हणून व्यासही त्या तऱ्हेने समन्वयवादीच झाले. कपिलांच्या म्हणण्याला बाजूला न सारता एरवी शास्त्रामध्ये फार संघर्ष आहे, पण हा संघर्ष भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये मिटवून टाकला. जर ठरवेल तर पुरुषच सर्व व्यापी होतो. प्रत्येक देहात असणारा पुरुष हा स्वतंत्र, हे कपिलांचं मत निराळ. पण आता व्यास म्हणायला लागले, भगवंत म्हणायला लागले की हा पुरुषच सर्वांतरयामी असतो. त्यांनी फक्त ठरवण्याचा अवकाश, तो सर्वांतरयामी झालाच समजा. आपण असं चिमोटा घेतला तेणे जीव कासावीस झाला. आपण या वरुणी परागाला ओळखीत जावे. आपल्याला चिमटा घेतला तर वाईट वाटत ना, तसंच यालाही वाईट वाटत असणार. त्याच्याही आज तोच पुरुष वास करतो आहे, तोच परमात्मा वास करतो आहे. बरे बोलता सुख होते हे प्रत्यक्ष प्रत्याय येते. डोळे झाकणी करावी ते काय निमित्त? आपल्याला दुसरा बरा बोलला तर बरं वाटतं की नाही? म्हणून आपण दुसऱ्याशीही बरं बोलावं. तो सर्वांतरयामी आहे, आपल्या अंतरयामी आहे, तसाच दुसऱ्याच्याही अंतरयामी तोच आहे. आणि त्याला या सर्व कृतींनी सुख होतं. तो चैतन्य स्वरूप आहे आणि ज्या चैतन्याच्या बळावर, ज्या चैतन्याच्या योगाने, ज्या चैतन्याच्या अधिष्ठानावर मुंगी सारखा अगदी लहान कीटक देखील कशी मुंगी चालते, तुरु तुरु चालते, त्याच चैतन्याच्या अधिष्ठानावर हत्ती सारखा महाकाय प्राणी देखील सहज इकडून तिकडे आपला देह घेऊन जातो. त्या चैतन्याला काही अडचण नाही, मुंगीला चालवायला अडचण नाही आणि हत्तीला चालवायला देखील अडचण नाही. तो परमात्मा आहे, तो चैतन्यमय आहे आणि तोच विश्वात्मा आहे. अशा प्रकारच्या बोधावर हा पुरुष येऊ शकतो. परमात्मेती परमात्मेती चाप्युक्तो देहेस्मिन पुरुष परहा. या देहात पण देहाच्या पलीकडे असणारा असा हा पुरुष आपण परमात्मा या उंचीवर देखील जाऊ शकतो, या महत्तेपर्यंत देखील पोहोचू शकतो असं हा श्लोक सांगतो आहे. आपल्याला अल्प बनवायचं का आपल्याला व्यापक बनवायचंय, तो स्वातंत्र्य पुरुषाला आहे, जीवाला आहे. तुम्ही उपद्रष्टा राहू शकता, केवळ द्रष्टा राहू शकता, तुम्हाला स्वातंत्र्य आहे. वाड्यामध्ये एखादं बिराड असतं तर ते बिराड अगदी उपद्रष्टा, काही कशाशी संबंध नाही, फक्त त्यांचं येणं आणि जाणं एवढ्यापुरताच त्या अंगणाचा आणि त्यांचा संबंध. बाकी ते इकडे तिकडे वळूनही बघणार नाहीत. कोणाकडे काही समारंभ असेल तर ते जाणार नाहीत, आपल्याकडे कोणाला बोलवणार नाही. उपद्रष्टा राहणं आपल्या हातात आहे. कोणाला मदत करायची ते घरात बसून राहतील. तर समजत असेल की अडचण आहे, आजारपण आहे, बाकीची बिराड धावपळ करत आहेत, तर ते खिडकीतून केवळ पडदा बाजूला सारून बघतील काय चाललंय ते, आणि कोणी पाहतंय असं वाटलं तर पटकन आत येतील, उपद्रष्टा राहतील. मदत करावी असं त्यांना वाटणार नाही, ते केवळ बाजूला राहतील. ते ठरवू शकतात, त्यांच्या ठरवण्यामुळेच ते उपद्रष्टा होतात. जर पुरुष ठरवेल तर पुरुष उपद्रष्टा होऊ शकतो. आणि हा उपद्रष्टा हा निरनिराळ्या पातळीवर उपद्रष्टा म्हणून राहू शकतो. घरात देखील एखादा उपद्रष्टा असतो बरं का, कुटुंबात देखील एखादा उपद्रष्टा असतो. तुमच्या घरातलीच एखादी व्यक्ती पण घरातल्या व्यापारापासून अगदीच उपद्रष्टा, काही काही संबंध नाही, अगदीच अजाण, अगदीच माझा आणि कशाचा संबंध नाही असं समजणार. याच कारण तिने तसं ठरवलेलं आहे म्हणून ती उपद्रष्टा राहू शकते. आपण देखील अनेक भावनांचे उपद्रष्टा असतो. तुम्हाला माहित नाही पण संस्कारवशात आपण अनेक भावनांचे उपद्रष्टा असतो. जसं मला चोरी करावीशी वाटते पण मी त्या भावनेचा उपद्रष्टा होतो, मी प्रत्यक्ष व्यवहार करत नाही. पुरुष ठरवू शकतो, मी जर ठरवलं तर मी चोरी करू शकतो, मला खोटं बोलावं असं वाटतं एक वेळ अगदी जिभेवर आलं पण बोललो नाही, या खोटं बोलण्याच्या भावनेचा मी उपद्रष्टा होऊ शकतो, राहू शकतो. स्वातंत्र्य आहे मला. अशा प्रकारे पुरुषच उपद्रष्टा होतो। खूप काळ जर एखाद्या वस्तूचा उपद्रष्टा राहिला तर उपद्रष्टा जो साक्षी आहे अथवा द्रष्टा आहे तो पुरुषाच्या गुणामुळं, कोणत्या गुणामुळं, तर त्रिगुणामध्ये गुंतून पडायचं, सुख दुःख भोग आपले आहेत असं समजायचं, यामुळे त्याच्या ठिकाणी काही एक प्रक्रिया चालू असते। आणि मग असं होतं की एखाद्या क्षणी हा उपद्रष्टाच अनुमंता होऊन जातो, तो ठरवतो म्हणून तो अनुमंता होतो। कॉलेजमध्ये नवीन शिकायला गेलेला मुलगा कॉलेजमधल्या अनेक गोष्टींचा सुरुवातीला केवळ उपद्रष्टा असतो, पाहत असतो कसे तास बुडवले जात आहेत, कसं ग्राउंडवर जाऊन बसलं जात आहे, कसं रस्त्यावर जाऊन टवाळ्या केल्या जात आहेत, कसं कुठेतरी बागेत जाऊन बसलं जाते, कसं कॅन्टीन मध्ये जाऊन बसलं जाते, पण तो उपद्रष्टा राहून तो आपला त्याची भूमिका पार पाडत असतो। या गोष्टीचा उपद्रष्टा असतो आणि तो क्लासरूम मध्ये मात्र जात असतो। असा हा उपद्रष्टा त्याच्या चॉईसने, त्यांनी ठरवलं म्हणून अनुमंता होऊ शकतो। त्याचा एखादा मित्र त्याला भेटतो, म्हणतो की अरे बघ मागच्या वेळेला तुला शिकवलं या शिक्षकांनी, तुला काही समजलं, तुला काही समजलं नाही आणि पुस्तकात वाचून जास्त समजतं की नाही, समजतं, मग कशाला बसतोस। जो उपद्रष्टा होतो तो कधीतरी अनुमंता होतो, तो आतून या त्रिगुणांच्या जाळ्यात तर सापडलेलाच असतो आणि कधीतरी तो संमती देतो, कधीतरी तो अनुमोदन देतो, त्याला अनुमोदन द्यावंस वाटतं म्हणून तो अनुमोदन देतो। मित्र म्हणतो की चल जरा आज पिरियड बुडू, आणि मग तोच पिरियड बुडवतो जो उपद्रष्टा असतो या सगळ्या क्रियांचा। तो आता वर्गाच्या क्रियांचा उपद्रष्टा होतो आणि कॉलेजच्या बाहेरच्या क्रियांचा अनुमंता होतो, तो केवळ सहभागी होतो। त्या अनुमंता होण्यामध्ये देखील त्याची अडचण अशी असते की त्यांनी अनुमोदन दिलेलं असतं पण तो काही करत नसतो, तो नुसता मित्रांबरोबर कॅन्टीन मध्ये जातो पण म्हणतो की अरे एवढे पैसे नाही, माझे मी काही घेणार नाही, अशा 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 भूमिकेतून, वेगवेगळ्या अशा अनुमंता या भूमिकेतून केवळ अनुमोदनापुरता असतो। अनेक क्रियांचा, प्रत्येक क्रियेचं ते मी वर्णन नाही करू शकणार। आणि मग अशा प्रकारचा हा अनुमंता देखील, अनुमोदन देणारा देखील, अनुमोदन देता देता हळूहळू त्या क्रियेचा भरता होऊन जातो, त्या क्रियेचं पुरतं भरण पोषण त्याच्या ठिकाणी व्हायला सुरुवात होते आणि तो कधी भोगता होतो कळत नाही। आपल्या चॉईसनेच, आपल्या इच्छेने, जगामध्ये असं कधी नाही घडलेलं की तुम्हाला जे घडायचं नव्हतं ते तुम्ही घडला, तुम्हाला जे घडायचं होतं तेच तुम्ही घडता, तुमच्या बाबत जे घडणं आवश्यक होतं असं तुम्हाला वाटत होतं तेच तुमच्या बाबत घडतं असं कधी होत नाही। अगदीच नियमाने सगळ्या क्रिया चाललेल्या आहेत। तुम्ही जोपर्यंत उपद्रष्टा असता तोपर्यंत काही अडचण नसते, पण अनुमंतापासून सुरुवात होते, एखाद्या विषयात पडायची सुरुवात होते, अनुमंता होता मग भरता होता मग भोगता होता, याच न्यायाने तुम्ही परमार्थही करायला आलेले आहात। सुरुवात तुमची प्रत्येकाची कधीतरी अशी असेल की तुम्ही नुसतं येऊन पाहिलेलं आहे आणि तुम्ही असं ठरवलेलं आहे की आपल्याला काय करायचं याच्याशी, आपण केवळ येऊ आणि जाऊ, आपल्याला थोडंच ध्यानाला बसायचंय। कितवं शतक चाललेलं आहे, कोण ध्यानाला बसतो? पण काही काळ उपद्रष्टा राहिल्यानंतर तुमच्या आत असणारा पुरुष त्रिगुणांच्या सत्वगुणांनी बाधित होतो आणि त्याला ते बरं वाटायला लागतं, तो अनुमोदन द्यायला सुरुवात करतो. तो म्हणतो की चालेल, आधी केवळ जाऊन तर पाहू, पण मी हे करणार नाहीये अशी भूमिका असेल तर मग नंतर नंतर तो अनुमोदन देणारा होतो. ठराविक वेळ झाली की त्याचे पाय त्याला धुवून यायला सुरुवात होते. आवड तर लागली असं म्हणतो आणि मग कधी परमार्थ सुरू होतो तुमच्या जीवनात तुम्हाला समजत देखील नाही. कितीतरी विषय तुमच्या जवळून निघून गेले पण तुम्हाला आता त्याची खंत वाटत नाही की ज्या गोष्टी सोडण्यासाठी तुम्हाला त्रास होत होता. समजा तुमच्यातला कोणी एखादा दर रविवारी सिनेमा पाहत होता, आता कित्येक वर्षात सिनेमाची आठवणी झाली नाही, कारण सकाळी ध्यान प्रवचन संध्याकाळी प्रवचन इकडे तिकडे करायला आता आवडच शिल्लक उरली नाही. हे जे उपद्रष्टा अनुमंता भरता आणि भोगता इथपर्यंतच्या गोष्टींनीच संसारामध्ये ओढला जातो, मुख्यतः संसाराकरता ओढला जाण्याच्या दृष्टीने पुरुष कशा गतीने जातो याकरता ही पद आलेली आहेत. पण गंमत अशी आहे की याच मार्गाने याच न्यायाने तो परमार्थाकडे देखील ओढला जातो, परमार्थ देखील करतो. असं आहे की हे जे श्लोक आहेत हे श्लोक आणि याची जी पद आहेत ती पद असं सांगतात की बाहेरून आत आत अजून आतल्या कप्प्यात त्याच्यापेक्षाही आत असं येण्याची सोय आहे. तुम्ही प्रथम अगदी तटस्थ असता, उपद्रष्ट असता, मग तुमचं अंतःकरण अनुमोदन द्यायला सुरुवात करते. आणि अनुमोदन ज्या विषयाला दिलेलं आहे त्या विषयाला प्रत्यक्ष सहाय्य करणारे तुम्ही कधी होता तुम्हाला कळत नाही. तुम्ही भरता होऊन जाता, ती गोष्ट धावून धावून आणि उत्साहाने करणारे होता, त्याच्यातला आनंद लुटायला तुम्ही सुरुवात करता, तुम्ही भोगता होता. मग हा जर भाग हा जर विषय प्रपंचाचा असेल तर तुम्ही अगदीच प्रपंच करणारे होऊन जाता आणि भोगता या भावनेपाशी थांबूनच जाता. जो उपद्रष्टा होतो तो इतका भोगता होतो की परत परत जन्माला यावं आणि परत परत मरावं आणि त्याच रहाडगाडग्यात सापडावं याच्या खेरीज दुसरं कोणतंही जीवन त्याला राहत नाही. आणि जर हे सर्व परमार्थाकरता चाललेलं असेल तर जो उपद्रष्टा होतो तोच परमार्थ विचाराचा अनुमंता होतो, तोच परमार्थ विचार धावून धावून करणारा, परमार्थ विचाराला सहाय्य करणारा होतो, भोगता होतो. मग तो वाचनही तसंच करायला लागतो, तो ऐकणं देखील त्याच पद्धतीचं करायला लागतो. तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम इतर मित्र हळूहळू कमी होतात, परमार्थ करणाऱ्या मंडळींशी ओळख होते आणि तेच प्रबोधन एकमेकांमध्ये करायला सुरुवात करतात. आणि मग प्रत्यक्षत ध्यानासारख्या साधना देखील आचरायला सुरुवात होते. म्हणून हे दोन श्लोक झाल्यानंतर भगवंत ध्यानेन आत्मनि पश्यंती केचिद आत्मानमात्मना, भगवद्गीतेचा जो प्रवास आहे तो प्रवास का आणि कसा झाला, कोणत्या श्लोकांमधून कोणते श्लोक पुढे निष्पन्न झाले हे अगदी पाहण्यासारखं आहे. अशा प्रकारे जो तरत्या वाढत्या श्रेणीने परमार्थ करायला लागतो तो ध्यानेन आत्मनी पश्यंती केचित आत्मानम आत्मना, आपणच आपल्याला ध्यानाने ओळखतो, ध्यानासारख्या क्रिया करायला सुरुवात करतो. आणि या क्रियांच्या दरम्यान आता तो श्लोक आपला चाललेला नाहीये, पण या क्रियांच्या दरम्यान असं होतं की त्याला आपल्या देहात असणाऱ्या चैतन्याची अथवा जाणीवेची अथवा पुरुष या नावाने ओळखल्या जाणाऱ्या महत्तेची जाणीव चांगल्या रीतीने होते. त्याच्या असं लक्षात येत की हा बोध झालेला जो पुरुष आहे तो ईश्वरासारखा आहे. एवढंच नव्हे तर तो ईश्वराचाही ईश्वर आहे अशा प्रकारचा भाव त्याच्यापाशी शिल्लक राहतो. पण देहात असलेला जो पुरुष आहे तो सापेक्षतेने ईश्वराचाही ईश्वर आहे असं जोपर्यंत वाटत राहत तोपर्यंत काही एक अहंताही स्वतःपाशीच असते. जसं आपल्या आत असणारा तोच जगदात्मा आहे, तोच परमात्मा आहे, तोच ईश्वर आहे अशी जाणीव राहते. पण याच्यातला अहम जेव्हा नाहीसा होतो तेव्हा एक परमात्मा भावच राहतो. मग आपल्या देहाच्या सापेक्षतेने ज्याला ईश्वर म्हणून समजत होता तशी ही गोष्ट निघून जाते आणि मग केवळ परमात्मा भावना शिल्लक राहते. अशा अशा प्रकारे एका परीने दुरून जवळ आणि क्रमाने अजून जवळ अजून जवळ स्वतःची महत्ता समजल्यानंतर देखील अजून कोर पोर्शन अक्षर अव्यय अव्यक्त सर्वांतरयामी सच्चिदानंद असा परमात्माच मी या भावापर्यंत क्रमाने येऊन पोहोचतो असा हा श्लोक सांगतो. या श्लोकापासून अजून एक श्लेष देखील मात्र कोणी विनोबांनी काढलेला आहे. ते असं म्हणतात की जसं गुरुं आत आणि अजून आत अजून आत येण्याची प्रक्रिया आहे तशी क्रमाने जवळून दूर अजून बाहेर अजून बाहेर आणि व्यापक होण्याची प्रक्रिया देखील हा श्लोक सांगतो असं विनोबा म्हणतात. थोडा क्रम उलटा सुलटा जर केला तर ते असं म्हणतात की एखाद्या विषयाचा भरता भरण पोषण करणारा धावून धावून सहाय्यभूत होणारा असा जर भरता कोणी झाला आपण भरता आहोत अशी भूमिका निर्माण झाली की मग तो क्रमाने भोगता मग भरता असं ते म्हणतात. आधी भोगता म्हणजे जवळून दूर सर्वात प्रथम मी भोगता अशी त्याची भावना राहते मग तो भरता होतो. या भोगतेपणाला ज्या ज्या गोष्टी सहाय्यभूत होतात त्या सगळ्या तो करायला सुरुवात करतो आणि मग तो सरसकट अनुमंता होऊन जातो. उदाहरण जर द्यायचं झालं तर तुमच्यातले कोणी इथे येतात आणि अनुमंता या भूमिकेतून येतच नाही. ते येतात इथलं सगळं वातावरण पाहतात आणि एकदम कामालाच लागतात. त्यांना असं वाटतं की केवढं दैवी वातावरण आपल्याला मिळालेलं आहे. ते त्वरेने अनेकांना आणण्याचा प्रथम प्रयत्न करतात. तसंच खूप खूप रुची आहे म्हणून आपण जिथं जातो तिथं अनेक कामं करायला सुरुवात करतात. अशा रीतीने प्रत्यक्ष सहाय्यभूत होणारे उणीव भरून काढणारे असे भरता या भूमिकेतूनच कोणी प्रथम सुरू करतात आणि मग भरता झाल्यानंतर मग त्यांना अनुमंता व्हावंस वाटत. मग त्यांना असं वाटत की हे जे सगळं चाललेलं आहे भोगताही होतो भरताही झालो पण भरता झाल्यानंतर थोडस अलिप्त होऊन पाहावं. हे सर्व करत असताना याच्यापासून दूर असलेला परमात्मा देखील ओळखायला या देहातच असलेला शिकणं गरजेचं आहे. मग ते साक्षित्वाचा कसून अभ्यास करतात. सुरुवात एकदम आवडीनी होते. एकदम या वातावरणाचा लाभ घेतात, भोगताच होतात, मग अनेकांना मदत करतात. आणि हे सगळं करत असताना त्यांच्या असं लक्षात येतं की हे जरी सगळं केलं तरी देखील प्रत्यक्षत आपण परमात्म्याशी जोपर्यंत तादात्म्य पावत नाही तोपर्यंत काही खरं नाही. आणि मग ते साक्षीत्वाच्या मार्गाला जातात, ते उपद्रष्टा होऊन जातात. आणि साक्षीत्वाचा कसून अभ्यास केल्यानंतर त्यांना स्वतःच्या अंतर्यामी असणाऱ्या ईश्वरत्वाचा बोध होत होतो आणि बाहेरही ईश्वरत्वाचा बोध होतो. पण ईश्वराच्याही पलीकडे असणारा शाश्वत असा परमात्मा त्याच्या पाठोपाठ ते ओळखू शकतात असा एक श्लेष विनोबांनी काढलेला. जसं दुरून जवळ तसं जवळून दूर म्हणजे परमात्म्याशी एकरूप होण्यापर्यंत असे ते मजल मारतात. वेदांतामध्ये याला यतिहार पद्धत असं म्हणतात, म्हणजे उलट सुलट उपासना. जसं सोहम हंसहा अहम सहा, तोच मी आहे मी तो आहे. बाहेरून आत अशी कोणाची साधनेची पद्धत असते, कोणाची आतून बाहेर अशी साधनेची पद्धत असावी. तीच गोष्ट उलट सुलट सतत करत राहणे. जो तो आहे तोच मी आहे आणि मी माझ्या अंतर्यामी जे आहे तेच आहे. उपद्रष्टा अनुमंताच भरता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन पुरुष परः. या दोन्ही उपासना शेवटी एकवटतात. विनोबा असं म्हणतात की सुरुवातीला द्रष्टा राहणारा, मग हनुमंता होतो, मग भरणकर्ता होतो, मग देहात असलेला जो स्वामी ईश्वर त्याला ओळखणारा होतो, आणि मग शरीरामध्ये तो ईश्वर आत्मा म्हणून कसा वास करतो ते तो जाणून घेतो आणि तो आत्माच कसा व्यापक सर्वांतर्यामी परमात्मा आहे हे ओळखतो. आणि ब्रह्मांडामध्ये ब्रह्मांडाचा द्रष्टा, मग ब्रह्मांडाच्या सर्व भूमिकांचा सर्व व्यवहारांचा अनुमंता, आणि मग सर्व ब्रह्मांडांचा हितकर्ता भरणकर्ता, जेवढी जेवढी शक्य आहे तेवढी सेवा करणं अशी भूमिका घेतो. असं करता करता या ब्रह्मांडामध्ये व्यापून असलेला परमात्मा त्याच्याशी तो एकरूप होतो आणि परमपुरुषाशी एकरूप झाल्यानंतर आपणही परमपुरुष परमात्मा आहोत या भावनेमध्ये या भूमिकेमध्ये संलग्न होतो. या ठिकाणी एक पिंड आहे एक ब्रह्मांड आहे. स्वतःच्या अंतर्यामी जी उपासना करायची तर ती उपासना आपल्या पुरती करायची आणि जगताशी मेळ घालण्यासाठी त्या उपासनेचा हा 13वा अध्याय चाललेला आहे. ज्ञानाचा विज्ञानाशी मेळ ही सर्वात कठीण गोष्ट केवळ आत्मज्ञानाने भागत नाही तर आत्मज्ञानाचा आपल्या बुद्धीत स्थिर झालेल्या ज्ञानाचा बाहेरच्या जगताशी काही मेळ बसणं ही गरजेची गोष्ट असते. या ठिकाणी साधक थेट खातो. तर या दोन्ही मार्गाने तो सतत चिंतनशील राहतो, सतत उपासना करत राहतो. पण हे निश्चित आहे की जो उपद्रष्टा असतो तो उपद्रष्टा जेव्हा आत अनुमंता होतो आणि जो उपद्रष्टा असतो पुरुष त्यांनी ठरवलं म्हणून तो उपद्रष्टा असतो, त्यांनी अलिप्त राहायचं ठरवलं म्हणूनच तो अलिप्त असतो. आणि तो जेव्हा अनुमोदन देतो तेव्हा तो अनुमंता होतो. जेव्हा त्याच्या ठिकाणी विशेष भाव निर्माण होतो तेव्हा सहाय्यकारी तोच होतो, तोच भोगणारा होतो. ही संकल्प शक्ती आहे. मी अशी गोष्ट वाचली की ग्रेटा गार्गो नावाची एक फार प्रसिद्ध हॉलिवूडची नटी, ती अतिशय सामान्य घरातली आणि सामान्य स्त्री म्हणून दोन वेळच्या पोटापाण्याचं कठीण अशा प्रकारची कामं करत होती. कुठल्या तरी सलून मध्ये ती काम करत होती. आलेल्या लोकांचं प्रसाधन करणं अशा प्रकारचं तिच्या कामाचं स्वरूप होत. तर एकदा असं झालं की हॉलिवूडचे एक प्रसिद्ध दिग्दर्शक डायरेक्टर कोणत्या तरी कामाने ती राहत होती त्या शहरामध्ये गेले आणि आदल्या दिवशी उशिरापर्यंत त्यांची कामं चाललेली होती. विमान पकडून त्या शहरात आले, हॉटेलवर जाऊन उतरले आणि ज्यांच्याशी बोलणी करायला जायचं होतं अजिबातच वेळ झाला नाही, दाढी करायला देखील वेळ झाला नाही म्हणून बाहेर पडले आणि एखादं सलून आहे का म्हणून गेले. तर त्यांना जे सलून दिसलं तिथेही ग्रेटा गार्बो ही दाढी करण्याचं काम करत होती, काय प्रसाधनाचं काम करत होती. त्यांच्या कामाच्या विचारामध्ये ते निमग्न होते. त्यांनी तिथं काउंटरवर सांगितलं, त्यांना एका खुर्चीवर बसायला सांगण्यात आलं आणि तिथल्या पद्धतीप्रमाणे कोणी एक एम्प्लॉई येऊन दाढी करून जाईल. तसं ते डोळे मिटून बसले, दाढी त्यांची झाली आणि त्यांनी सहज डोळे उघडले तर आरशात त्यांना ही ग्रेटा गार्बो दिसली, तरुण मुलगी. आणि त्यांच्या तोंडून असा उद्गार बाहेर पडला की वा काय सुंदर, असा सुंदर चेहरा मी कधी पाहिला नव्हता. आणि ग्रेटा गार्बोच्या आपलं सौंदर्याचं निद्रिस्त असलेलं स्फुल्लिंग जाग झालं. तिला आपण सुंदर आहोत याचीही कल्पना नव्हती, तिला याच्या आधी कोणीही सुंदर म्हटलेलं नव्हतं. आणि योगायोगाने ते जे डायरेक्टर होते तर ते त्यांच्या कुठल्या मीटिंगला गेले आणि परत जाताना तिने त्यांचं कार्ड दिलं, आपलं स्वतःचं कार्ड दिलं, त्यांची चौकशी केली आणि कधी लागलं तर सांगा म्हणाली. तिला लक्षात आलं की आपला याच्यातून काहीतरी फायदा होऊ शकतो म्हणून स्वतःच कार्ड दिलं. तर त्यांनी फोन केला तिला आणि तिला पहिलं काम मिळालं आणि त्याच्यानंतर ग्रेटा गार्बोचा चढता वाढता आलेख हा होतच गेला. जर तुम्ही जो द्रष्टा असतो तो अनुमंता झाला तर तुमच्या जीवनात फार फरक पडून जातो आणि जर तुम्ही भरता झालात आणि भोगता झालात तर विलक्षण फरक पडून जातो. हिटलरही असाच घडला आणि शिवाजी महाराज देखील असेच घडले. जगात जेव्हा चमत्कार घडतात, आश्चर्य होतं, तेव्हा असंच काही घडतं. योगी अरविंद देखील असेच घडले, केवळ अनुबंधता होते. सयाजीराव गायकवाडांकडं नोकरी करता म्हणून आलेला IAS ऑफिसर इंग्लंड मधून लंडन मधून शिकून परत आल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की संस्थानिकाकडे नोकरी करावी, ब्रिटिश गव्हर्नमेंटची नको. आणि केवळ त्यांच्या संस्थानाचा उपद्रष्टा असताना त्यांना भारतीय स्वातंत्र्याविषयी, भारतीय लोकांविषयी सगळंच दृष्टित्वाने पाहता पाहता इंग्लिश लोक ज्या पद्धतीने राज्य करतात त्याविषयी, इथल्या शिक्षणाविषयी, सर्व गोष्टींविषयी साक्षीत्वानी लक्षात यायला सुरुवात झाली. ते उपद्रष्टात झाले सुरुवातीला आणि जो उपद्रष्टा होतो त्याच्या मनामध्ये निर्माण झालं की आपण उपद्रष्टा म्हणजे केवळ साक्षीत्वानी राहून चालणार नाही, आपण याच्यात भाग घेतला पाहिजे, आपण धडधडून पडलं पाहिजे. त्याच वेळेला ते दोन गोष्टींकडे प्रवृत्त झाले, एक म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढा आणि दुसरं म्हणजे भारतात शिकवली जाणारी अध्यात्म विद्या. लेले शास्त्री म्हणून एक सत्पुरुष बडोद्यात होते, त्यांचा त्यांनी अनुग्रह घेतला, त्यांच्याकडून ध्यानाच्या प्रक्रिया त्यांनी शिकून घेतल्या. पण दुसरी प्रेरणा जबरदस्त होती स्वातंत्र्याची, म्हणून ते बंगालमध्ये गेले, नोकरी सोडून गेले. आपल्या सगळ्यांना त्यांचं चरित्र माहिती. उपद्रष्टा हा एखादी कृती करण्याच्या पूर्वी अनुमंता व्हायला लागतो आणि अनुमंता झाल्यानंतर तो त्या कृतीचं भरण पोषण करण्याच्या मार्गाला लागतो, मग तो भोक्ता होतोच होतो, तो ती गोष्ट करणारा होतो. त्यांना तिथं मोठी एका बॉम्ब बनवण्याच्या अशा कृतीच्या माग सापडल्यामुळं शिक्षा झाली. क्रांतिकारकांच्या गटात सहभागी झाले पण पकडले गेले, शिक्षा झाली. आणि लेले गुरुजींनी जे काही शिकवलेलं होतं त्याचा ते पूर्वी फक्त उपद्रष्टाच होते आणि प्रत्यक्ष स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेला होता. पण आता वेळ आलेली होती की जेलमध्ये दुसरं करणार काय, म्हणून ज्याचा उपद्रष्टा होते आणि काही थोडे बहुत अनुमंताही होते तर ती गोष्ट करायला सुरुवात केली. शास्त्रीजींनी सांगितलं तर तसं प्राणायाम करायला सुरुवात केली, त्यांना विविध दर्शनं व्हायला लागली, आपलं जीवन कशा करता आहे त्याचा त्यांच्या परीने त्यांना उलगडा व्हायला सुरुवात झाली. आणि या सगळ्यातून ते महेश्वरहा आणि परमात्मा या भावनेपर्यंत सहज जाऊन पोहोचले. अशा रीतीने बाहेरून आत कोणी येतो, कोणी भोक्त्याच्या भूमिकेतून मग भरता, जिथं आपण भोक्ता म्हणून आनंद लुटतो तर तिथं मदतही करावी म्हणून तो भरता होतो आणि मग तो अनुमंता होतो अनेकांचा आणि मग साक्षित्वासारख्या अशा कृतींनाही हात घालायला लागतो. गोंधळ होऊन देऊ नका, ही वेगळी प्रक्रिया मी तुम्हाला सांगतो. प्रत्यक्ष साधना करून, साक्षित्वाचा अभ्यास करून, ध्यानाचा अभ्यास करून आपल्या आत असणारं ईश्वरत्व समजून घेतो आणि तोच परमात्मा देखील आहे असा व्यापक बोध त्याला होतो. म्हणून याच्या आधी सांगितलेले जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये अडकलेला जो पुरुष आहे गुणांच्या भोगांमध्ये आणि सुख दुःख भोगामध्ये, तो सुटतो कसा याची प्रक्रिया या श्लोकामध्ये सांगितली. हा प्रकृती माझी उभा तरी दुई जैसा बोथंबा, या प्रकृती पृथ्वी नभा तेतुला पाडू. हा प्रकृतीमध्येच असतो पुरुष, म्हणजे तुमच्या आत असणारा जाणीवरून पुरुष प्रकृतीच्या आतच वास करतो, देहाच्या आतच वास करतो. पण जसा जुईचा वेल चढण्यासाठी केवळ खांब आधाराकरता असतो, बाकी त्या जुईच्या वेलाचा आणि खांबाचा काही संबंध नसतो. तुमच्या घराच्या वर मांडव घालून तुम्ही फक्त त्या मांडवाच्या दोन बांबूंवरून तो वेल वर नेता, त्या जुईच्या वेलाला जसा त्या बांबूंचा केवळ आधार असतो, खांबाचा आधार असतो, जुई जैसा बोतंबा, तसा हा प्रकृतीमध्ये उभा असतो. हा असतो म्हणून प्रकृती असते. हा जर गेला निघून प्रकृतीमधून पुरुष तर प्रकृतीला काही अर्थ नाही, ती पडलीच समजा. या प्रकृती पृथ्वी नभा तेतुला पाडू, म्हणून ही प्रकृती आहे ती प्रकृती आणि पुरुष यांचा संबंध काय, तर पृथ्वी आणि नभ यांचा जसा संबंध आहे तसा, म्हणजे काहीच नाही. प्रकृती सरितेच्या तटी मेरू होय हा किरीटी, प्रकृती रूप सरिता किंवा नदी याच्या काठावरचा मेरू स्थिर अचल असा एखादा पर्वत जसा असावा तसा हा पुरुष हा पर्वत असतो, याच्या पायथ्यानीच ही प्रकृती रूप नदी वाहत असते. प्रकृती सरितेच्या तटी मेरू होय हा किरीटी माझी बिंबे परी लोटी लोटो नेणे, आणि या प्रकृती रूपी नदीमध्ये हा बिंब याचं प्रतिबिंब देखील पडतं. जसं नदीमध्ये डोंगराचं प्रतिबिंब पडावं तसं या पुरुषाचं प्रतिबिंब प्रकृतीमध्ये पडतं. तरी लोटी प्रवाहानी लोटो नेणे हा प्रवाहानी वाहून नाही नेला जात. प्रकृती होय जाये हा तो असं तुची आहे. प्रकृती याच्या अधिष्ठानावर येते आणि जाते हा जसाचा तसा असतो. हा अविनाशी कायम तसाच असतो. म्हणून आ ब्रह्माचे होय शासन. म्हणून आ ब्रह्म म्हणजे अगदी आधी ब्रह्मा करून शेवट मशक धरून माशीपासून किंवा चिलटापासून ते ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचा हा शासन असतो. याच्या अधिष्ठानावरच चिलट असत आणि याच्या अधिष्ठानावरच ब्रह्मदेव देखील काम करत. हा आ ब्रह्माचा शास्त्र असतो. प्रकृती येणे जी आहे हा असतो म्हणून प्रकृती जिवंत असते. हा गेला तर प्रकृती संपलीच समजा. याची हा सत्ता जगवी आहे. याच्या सत्तेमुळं केवळ याच्या अधिष्ठानामुळं प्रकृतीच जगविते. पण हा केवळ असतो म्हणून प्रकृती एवढं कार्य करते. एरवी प्रकृतीला एवढं असं कार्य करता आलं नसतं. जसं काही केमिकल रिएक्शन होण्यासाठी म्हणून एखादा कॅटालिक एजंट लागतो तो प्रत्यक्षत त्या रिएक्शन मध्ये त्याचा काहीच सहभाग नसतो. पण कॅटालिक एजंट म्हणजे तसं ते संयुग होण्यासाठी अनेक एका पदार्थाची आवश्यकता असते. तो जर असेल तिथं तर केवळ त्याच्या अस्तित्वामुळं त्यांचं संयुग जमून येत. एरवी तो नसेल तर ती घटना घडतच नाही. तसा हा कॅटालिक एजंट केवळ याची या सत्ता जगवीय. सगळं जग याच्या सत्तेच्या अधिष्ठानावर निर्माण होत. या लागी ये वर ये तू हा म्हणून हा प्रकृतीचा भरता आहे असं निमकीचं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. यासाठी हा प्रकृतीचा भरता प्रकृतीचं भरण पोषण करणार. नाहीतर हा मुळीच भरण पोषण खरं करत नाही. पण याच्या केवळ अस्तित्वामुळं प्रकृती केवढं स्वतःचं भरण पोषण करून घेते. बघा आपल्या आत असणाऱ्या पुरुषाच्या केवळ अस्तित्वामुळं किती होतो आपण जन्माला आलो तेव्हा एवढे कोपरा एवढे. पण प्रकृती स्वतःचं भरण पोषण करून घेते. हा आहे बाद प्रकृतीला एवढं पुरत. हा आहे याने असावं. मग हृदय ते किती, त्या हृदयात होणारं पंपिंग ते किती, अगेन्स्ट ग्रॅव्हिटी मेंदूपर्यंत रक्त पोहोचवणं प्रकृती करते. रोज कित्येक काय जास्त आकडेवारी मला माहित नाही पण कितीतरी हजारो किलोमीटर असा प्रवास रक्त करत रक्ताचा थेंब करतो असं ऐकतो मी. केवळ हा आहे म्हणून हा जर नसेल तर सगळं जागच्या जागी थांबलं. रक्तही गोठूनच जाईल. केवळ हा आहे म्हणून दात येतात किडतात. त्या डेंटिस्टच्या खुर्चीत आपण जाऊन बसतो. तिथं बसलं आणि त्यांनी पायाने तिथं दाबेल आणि खुर्ची वर जाते तेव्हा आपल्याला वाटतं काय करणार आहे तोड जाडे. घाबरून जातो आपण. सगळं अवतीभोवतीचं हल्ल्यासारखं वाटत. आणि जर चुकून डेंटिस्ट म्हणाले की कोणता दात आहे तर अशी भीती वाटते की आपला जो दात आहे तो यांना नीट समजतोय ना. मी असं एक व्यंगचित्र पाहिलेलं होत की डेंटिस्टच्या खुर्चीवर घाबरून गेलेल्या एका माणसाला विकट हास्य करून डेंटिस्ट असं म्हणतात की डेंटिस्टच्या जीवनावर व्यंगचित्र काढणार आहे ते तुम्हीच व्यंगचित्र काढ. अरे असं तुम्ही हात माल माहित नव्हतं. मी दुसऱ्या कशाचं नाव घेतलं असत. दात येण्यापासून ते दात पडण्यापर्यंत परत दातावरच बोललो. केवळ या पुरुषामुळे सगळं घडत. अनंत काळे किरीटी जिया मिळती इया सृष्टी तिया रिगती ययाच्या पोटी कल्पांत समय. अनंत काळ पर्यंत याच्या अधिष्ठानावर सृष्टी पसरत जाते, मोठी होत जाते. सृष्टी पसरते हा काय भाग आहे मला माहित नाही. शास्त्रज्ञ म्हणतात की अजूनही जगताचं विश्वाचं प्रसरण होत आहे असं शास्त्रज्ञ म्हणतात. कधी काळी तो मोठा स्फोट झाला आणि त्याच्यापासून ग्रह गोल तारे निर्माण झाले. पण प्रसरण का होत आहे तर त्यांना मध्ये वातावरणाचा अडथळा नाही. कमीत कमी अडथळा किंवा जवळपास अडथळा नाही, त्यामुळे केंद्रबिंदू पासून दूर जाण्याची प्रक्रिया चालूच आहे. एकदा वेग मिळाला तो अडवलाच जात नाहीये, चालू आहे, प्रसरण चालू आहे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या रिगती ययाच्या पोटी कल्पांत समय. याच्याच अधिष्ठानावर ती गोष्ट घडली. आणि जेव्हा कल्पांत होईल, या सृष्टीचा विश्वाचा नाश होईल, तेव्हा याच्याच ठिकाणी सगळं नाही. हा महत ब्रह्म गोसावी काय शब्द. हा महत सर्व विश्व आपल्याला दृश्य आणि अदृश्य असं सर्व विश्व, चर आणि अचर असं सर्व विश्व, या महदाच्या बाबत हा ब्रह्म गोसावी आहे. हा त्याचा स्वामी आहे, मालक आहे. पुरुष ब्रह्म गोळ लाघवी आणि सर्व ब्रह्म गोळाचा चालक देखील हाच आहे. जसं तत्वत माझ्या आत असलेल्या पुरुषामुळं माझा देह चालतो, बोलतो, हलतो, तस परमात्म्यामुळं सर्व विश्व चालतं, बोलतं, हलतं. सर्व विश्वाचे व्यवहार तत्वत परमात्म्यामुळं होतात. ब्रह्म गोळ लाघवी अपारपणे मवी प्रपंचाचे आणि प्रपंचाला अजमावणं याच सतत चालू असत. याच्या अजमावण्यामध्ये सगळ्या गोष्टी येतात. आपल्या सीमेवर जे संरक्षण करणारे लोक आहेत त्यांच्या आत देखील हा पुरुष आहे. त्यांना जे राजकीय लोक चालवतात त्यांच्याही आत हाच पुरुष आहे. आणि आपल्या शत्रू राष्ट्राच्या मित्र राष्ट्रांच्या ठिकाणी देखील हाच पुरुष हे सगळं करतो आहे. सगळ्या प्रकारचे शोध लावणारे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या अंतर्यामी हा पुरुषच आहे. याच्याच अधिष्ठानावर ते सगळं चाललेलं आहे. भारतीय हवामान शास्त्र आणि मान्सूनचं मॉडेल बनवण्याचा प्रयत्न करणारे त्यांच्याही आत हात वास करून आहे. लोखंडाचं सोनं कसं होईल याचं अजमावण्याचं काम याचं चाललेलं आहे. प्रत्येक पदार्थाची उपयोगिता, अधिक उपयोगिता, अधिक उपयोगिता याचा विचार करण्याचं काम याच चाललेलं आहे. कारण हा प्रकृती बरोबर पुरता निगडलेला आहे, चिकटलेला आहे. हा प्रपंचाची अजमावणी सतत करतो आहे. आणि आपल्याही अंतर्यामी. आपला जो काही प्रपंच असेल छोटासा, त्या प्रपंचाची अजमावणी देखील हाच करतो, हाच हिशोब लिहायला बसतो की इतका पगार आला, इतकं दूध, इतका किराणा, इतकं घर भाडं, इतकं लाईट बल्ब, इतकं टेलिफोन. हाच त्या व्यवहाराशी एकरूप होतो आणि बायकोला म्हणतो की काही खर्च कमी करायला पाहिजे. आश्चर्य वाटते की नाही? जो आपल्या आत करतो तो व्यापक अंगाने देखील प्रपंचाला आजमावतो आहे तोच. पैया देहा माझारी परमात्मा ऐसी जे परी बोली जे ते अवधारी ययातेची. यालाच यालाच या देहाच्या आत परमात्मा म्हणून ज्याला संबोधलं जातं तो हाच आहे. अगा प्रकृती परवता एकू आठी पंडू सुता ऐसा प्रवादू तो तत्वता पुरुष हा पै. प्रकृतीच्या पलीकडे एक काहीतरी आहे असा जो प्रवाद निर्माण झाला तो ज्याच्या संबंधी झाला तो हाच आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अगा प्रकृती परवता एकू आठी पंडू सुता एक क्षेत्र आहे पण क्षेत्रज्ञ आहे. एक अष्टधा प्रकृती आहे, अपरा प्रकृती आहे, पण एक परा प्रकृती आहे, जीव प्रकृती आहे. मला मध्ये कोणीतरी म्हटलं की असा विषय निघाला की सातवा अध्याय मग परा प्रकृती अपरा प्रकृती हा अगदी स्वामींचा आवडता विषय आहे असं म्हणे आमच्या घरात बोललं जात. हाच हाच तो हाच अक्षर पुरुष जो क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष पंधराव्या अध्यायात सांगितला गेला त्याच्यातला अक्षर पुरुष तो हाच. आणि यालाच बोध झाला की परमात्मा इति उदाहरुतम ही यालाच परमात्मा म्हणायचं तो हाच आहे. य एवं वेत्ती पुरुषम प्रकृतींच गुणैसह अशा रीतीने जो पुरुषाला आणि प्रकृतीला गुणांसह जाणत सर्वथा वर्तमानोपी नस भूयोभी जायत तो कशाही प्रकारे वर्तन करत असला तर सर्व सर्व क्रिया करत असताना नित्य नैमित्तिक प्रापंचिक राष्ट्रीय सामाजिक सर्व क्रिया करत असताना नस भूयोभी जायते व्यक्तिगत कौटुंबिक सगळ्या सगळ्या क्रिया पण हा पुन्हा जन्म घेत नाही. अशा प्रकारे जो पुरुषाला प्रकृतीसह आणि प्रकृतीच्या गुणांसह जो जाणतो आणि पुरुषाचं स्वतंत्रपण जो जाणतो कशा करता हे सगळं सांगितलं नस भूयोभी जायते त्याला परत जन्म येत नाही असं भगवंत म्हणतात. त्याकरता हे सांगितलं या पुरुषाला जाणणं हे कर्तव्य आहे म्हणून या प्रकृती पुरुष विषयाच्या उपसंहाराचा हा श्लोक आपण पुढच्या वेळेला पाहू आणि त्याच्यानंतर मग तो श्लोक आलाच ध्यानेनात्मनि पश्यन्ति या पुरुषाला जाणायचं कसं हे परत एकदा भगवंतांनी त्याकरता सांगितलं. केचिद आत्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे अन्ये तु एवं अजानंतः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते. पहिल्या तीन गोष्टी ज्यांना जमत नाही असे अन्य जे हे गोष्टी जाणणारी ही गोष्ट जाणणारे आहेत त्यांच्याकडून ऐकून देखील ते पी चाती तरंते व श्रवण द्वारा ऐकून उपासना करून ते पी चाती तरंते व मृत्यू श्रुती परायणा हा ऐकण्यामध्ये पारंगत होऊन उपासना करणारे तेही तरुण जातात असं म्हणून भगवंतांनी परत काही साधना सांगितल्या. अशा रीतीने याच्या उपसंहाराचा जो श्लोक आहे तो श्लोक आपण पुढच्या वेळेला पाहू. अतिशय तेजस्वी असं हे प्रकरण आहे. बाकीचे भगवद्गीता एका बाजूला आणि हा प्रकृती पुरुष विचार भगवंतांनी सांगितलेला एका बाजूला आणि त्याचा समन्वय हा कशा पद्धतीने भगवंतांनी केला हे खूप खूप उत्तम आणि मूळ प्रकृती पुरुष विचार आणि त्याच्यामध्ये परमात्म्यापासून हे दोन्ही निर्माण झाले हा विचार हा या ठिकाणी भगवंतांनी मांडला. म्हणून लोकमान्य असं म्हणतात की कपिल महामुनींच्या प्रकृती पुरुष विचारावर परमात्म्याचं टोपण हे भगवंत आणि व्यास नेहमीच घालतात. म्हणजे हे दोन्ही परमात्म्यापासून निर्माण झाले असं सांगायला मात्र ते विसरत नाही असं सांगतात. असा हा सगळा विचार आपण पाहिला. हरिओम. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवि वर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य सिद्धम्. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय.